सो बंगलोरमध्ये महाराष्ट्र महिलांचा एक ग्रुप आहे ज्याचं नाव आहे आपुलकी ग्रुप, आणि आपुलकी ग्रुपच्या महिलांनी भाज्यांपासून दागिने तयार केले आहेत. हो, आणि याचविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत आपुलकी ग्रुपच्या मेंबर साधना गोळे. बोलूयात आपण त्यांच्याशी. साधनाजी नमस्कार.
नमस्कार,
कसे आहात?
छान. ओके, कोविडच्या परिस्थितीमध्ये.
खरंय खरंय, समजू शकतो मी. अच्छा, आपण बंगलोरमध्ये आहात ना?
हो हो, बंगलोरमध्ये.
बरं, आपला आपुलकी नावाचा जो ग्रुप आहे त्याच्याबद्दल आम्हाला एक थोडक्यात सांगा ना, हा ग्रुप कसा आहे नेमका?
आमचा आपुलकीचा ग्रुप आहे हा 20 वर्ष जुना आहे. बायकांचा ग्रुप आहे, 4-5 जणींपासून सुरुवात होऊन आता एकदम आम्ही 90-92 बायका आहोत याच्यामध्ये. मुख्य सांगायचं म्हणजे खाणं पिणं वगैरे नसतं आमच्या.
अच्छा.
आणि महिन्यातनं एकदा करतो.
मग तुमचे जे आता व्हायरल फोटोज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भाज्या यु नो दागिने म्हणून घातल्यात गळ्यामध्ये कानामध्ये, सो हे फोटोज कधीचे आहेत आणि भाज्यांपासून दागिने ही जी कॉन्सेप्ट आहे ती नेमकी कशी सुचली तुम्हा सगळ्यांना?
हे फरवरी बिगिनिंग मध्ये जो आमचा आपुलकीचा प्रोग्राम झाला होता त्याच्यामध्ये हे आम्ही ही कॉम्पिटिशन केली होती. आता इतक्या रंगीत भाज्या येतात, ते मटार येतात, आणखीन फ्लावर आहे, अशा सगळ्या कलरफुल भाज्या येतात, तर भाज्यांचे दागिने करून आपण एक कॉम्पिटिशन करावी.
अच्छा.
तसा प्रस्ताव मी माझ्या आमच्या सेक्रेटरी जी गौरी नातू आहे तिच्या समोर मांडला, आणि मग मी एक छोटस त्यांना प्रात्यक्षिक दिलं की पहा असं करू शकतो, कारण प्रत्येकाचं तर की साधना ताई भाज्यांपासून कसे दागिने करणार. कोणी म्हणाल भाज्या वेस्ट होतील, कोणी म्हणाल कोमेजून जातील. तर मग माझ्या घरी आम्ही एक गेट टुगेदर करून त्याच्यामध्ये मी एक छोटस प्रात्यक्षिक दिलं, म्हटलं हे पा असं माझ्या मनात आहे. तेव्हा साधी आपली मटारची माळ करून घातली होती.
93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो.